खेळ न्यूयॉर्कमध्ये आहे.
द गेम इज इन न्यूयॉर्क.
तो एक सूर्यप्रकाशित दिवस आहे.
इट इज अ सनी डे.
खूप लोक बघायला येतात.
मेनी पीपल कम टू वॉच.
टीम न्यूयॉर्क आणि डेट्रॉइट आहेत.
द टीम्स आर न्यूयॉर्क अँड डेट्रॉइट.
खेळ 7 वाजता सुरू होतो.
द गेम स्टार्ट्स एट 7 o'clock.
न्यूयॉर्ककडे एक मजबूत संघ आहे.
न्यूयॉर्क हॅज अ स्ट्रॉंग टीम.
डेट्रॉइट चांगलं खेळत आहे.
डेट्रॉइट प्लेज वेल.
स्कोर बंधलेले आहे.
द स्कोर इज टाईड.
फॅन्स त्यांची संघासाठी समर्थन देतात.
फॅन्स चीअर फॉर देअर टीम्स.
खेळ 75-75 स्कोरवर समाप्त होतो.
द गेम एंड्स विथ अ स्कोर ऑफ 75-75.
सर्वजण खेळामध्ये आनंदी आहेत.
एव्हरीवन इज हॅपी विथ द गेम.
ते खेळाबद्दल बोलतात.
दे टॉक अबाउट द गेम.
बास्केटबॉल रोमांचक आहे.
बास्केटबॉल इज एक्साइटिंग.
फुटबॉल हा जगभरात लोकप्रिय खेळ आहे.
फुटबॉल इज अ पॉप्युलर स्पोर्ट अराउंड द वर्ल्ड.
अनेक लोक आपल्या मोकळ्या वेळात फुटबॉल खेळतात.
मेनी पीपल प्ले फुटबॉल इन देअर फ्री टाइम.
प्रत्येक टीममध्ये 11 खेळाडू आहेत.
द गेम हॅज 11 प्लेयर्स ऑन ईच टीम.
खेळाचा उद्देश एक गोल स्कोर करणे आहे.
द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गेम इज टू स्कोर अ गोल.
खेळाडूंना एकमेकांना चेंडू पास करावा लागेल.
प्लेयर्स नीड टू पास द बॉल टू इच अदर.
ते लोक गेंदाला गोलमध्ये द्यायला देखील सक्षम आहेत.
दे कॅन ऑल्सो शूट द बॉल इन टू द गोल.
जर त्यांना स्कोर करता आले तर भोंकार मोठ्या आवाजात गातो.
इफ दे स्कोर द क्राउड चीअर्स लाउडली.
फुटबॉल जगभर खेळला जातो.
फुटबॉल इज प्लेड ऑल ओव्हर द वर्ल्ड.
हे कौशल्य आणि टीमवर्कचा खेळ आहे.
इट इज अ गेम ऑफ स्किल अँड टीमवर्क.
सर्वांना फुटबॉल सामना पाहणे आवडते.
एव्हरीवन लव्स टू वॉच फुटबॉल मॅचेस.
एकदा एक काळ होता, तिथे लिली नावाची एक तरुण मुली होती.
वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ यंग गर्ल नेम्ड लिली.
तिला एक नवीन दुचाकी खरेदी करायची होती.
शी वॉन्टेड टू बाय अ न्यू बायसिकल.
पण तिला पुरेशी पैसे नव्हते.
बट शी डिड नॉट हॅव अनफ मनी.
लिलीने तिचा भत्ता बचत करण्याचे ठरवले.
लिली डिसाइडेड टू सेव्ह हर अलाउन्स.
प्रत्येक आठवड्यात तिने त्याचा एक छोटा भाग वाचवला.
एव्हरी वीक शी सेव्ह्ड अ स्मॉल पार्ट ऑफ इट.
ती तिच्या बचतीला वाढताना पाहताना आनंदी वाटली.
शी फेल्ट हॅपी अस शी वॉच्ड हर सेव्हिंग्स ग्रो.
एका दिवसात तिच्या पालकांनी तिला तिच्या उद्दिष्टांविषयी विचारले.
वन डे हर पेरेंट्स आस्क्ड हर अबाउट हर गोल्स.
तिने त्यांना सांगितले की तिला प्रवास करायचा आहे आणि जगातील अन्वेषण करायचे आहे.
शी टोल्ड देम शी वॉन्टेड टू ट्रॅव्हल अँड एक्सप्लोअर द वर्ल्ड.
तिला वाचवणाऱ्या कौशल्यांमुळे तिचे आईवडील गर्वित होते.
हर पेरेंट्स वर प्राऊड ऑफ हर सेव्हिंग स्किल्स.
लिलीने तिच्या स्वप्नांसाठी पैसे वाचवण्यास सुरुवात केली.
लिली कंटिन्यूड टू सेव्ह मनी फॉर हर ड्रीम्स.
लिलीने कालानुसार तिचे लक्ष्य साधले.
लिली अचीव्ह्ड हर गोल्स ओव्हर टाइम.
तिने समजले की पैसे वाचवणे खूप महत्वाचे आहे.
शी फेल्ट दॅट सेव्हिंग मनी वॉज ट्रूली वर्थ इट.
अत्यंत क्रीडांत स्वतंत्र अनोखे थ्रिल्स प्रदान करतात जे पारंपरिक क्रियाकलापांमध्ये सापडत नाहीत.
Extreme sports offer unique thrills that are not found in traditional activities.
आसमानातून उडी मारण्यापासून रॉक क्लाइंबिंग पर्यंत प्रत्येक खेळास त्याची खास आकर्षकता आहे.
From skydiving to rock climbing, each sport has its special allure.
लोक नेहमी या क्रियाकलापांना सोडणाऱ्या ॲड्रेनालिनच्या धबधब्यासाठी शोध घेतात.
People often seek the adrenaline rush that accompanies these activities.
Skydivers महान उंचीवरून उडी घेतात, एक थ्रिलिंग फ्री फॉल अनुभवतात.
Skydivers leap from great heights, experiencing a thrilling free fall.
त्याला विरोध म्हणून रॉक क्लाइंबर्स कठीण खडकांवर चढतात त्यांच्या मर्यादा तपासण्यात.
In contrast, rock climbers scale tough cliffs, testing their limits.
त्यांनी मोठ्या लाटा सर्फिंग करणे किंवा बंजी जंपिंग करणे असो, रोमांच गहिर आहे.
Whether they are surfing big waves or bungee jumping, the excitement is palpable.
या अनुभवांमधील धाव या अनेक उत्साही लोकांसाठी व्यसनाधीन होऊ शकते.
The rush from these experiences can be addictive for many enthusiasts.
Adrenaline lobini anekada tyancha simanche ullanghan kartat, navin avane shodhat ahet.
Adrenaline junkies often push their boundaries, seeking new challenges.
Pratyek atikrida tyacha anokhya jokhminsah haste jyancha vichar sahabhagine karava lagto.
Every extreme sport has its unique risks that participants must consider.
Shevti atikrida romanch pradan karte lokanna tyancha maryadan paryant hakaltana.
Ultimately, extreme sports provide excitement, pushing people to their limits.
स्क्रीनद्वारे वर्चस्व गाजवलेल्या युगात एमिलीने डिजिटल डिटॉक्सची वेळ आली आहे असे ठरविले.
In an age dominated by screens, Emily decided it was time for a digital detox.
नैसर्गिकतेविषयी पुन्हा जुळण्याचा निर्धार करून तिने तिच्या फोनपासून लांब एक वीकेंड नियोजित केला.
Determined to reconnect with nature, she planned a weekend away from her phone.
तिने तिचे बॅग पॅक केले आणि ट्रिपसाठी निघाली.
She packed her bags and set off on a hiking trip.
ताजे हवे आणि शांत वातावरणाने तिचा आत्मा पुनर्जीवित केला.
The fresh air and serene surroundings revitalized her spirit.
वर्षांमध्ये पहिल्यांदाच तिने खरोखरच उपस्थित असल्याचा अनुभव घेतला.
For the first time in years, she felt truly present.
सोशल मीडियापासून विभक्त होणे तिला साध्य आनंदांचा पुनःहवाल देतो.
Disconnecting from social media allowed her to rediscover simple pleasures.
तिने झाडांखाली पुस्तक वाचणे आणि पक्ष्यांना गाणे ऐकणे आवडले.
She enjoyed reading books under the trees and listening to birds singing.
प्रत्येक क्षण जीवनाने पूर्ण आणि सक्षम वाटला, तिच्या नेहमीच्या रुटीनच्या तुलनेत प्रखर विरोध.
Each moment felt vibrant and full of life, a stark contrast to her usual routine.
या नव्याने मिळालेल्या स्पष्टतेने प्रभावित झाल्यावर तिने तिचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला.
Inspired by this newfound clarity, she resolved to limit her screen time.
घरात परत येताना तिने यशाची आणि शांततेची भावना अनुभवली.
Returning home, she felt a sense of accomplishment and peace.
डिजिटल डिटॉक्स तिच्या जीवनात एक वळण आहे, एक जी ती नेहमी जपेल.
The digital detox was a turning point in her life, one she would always cherish.
तंत्रज्ञानाच्या जलद विकसित होत असलेल्या क्षेत्रात मस्तिष्क संगणक इंटरफेस BCI क्रांतिकारी प्रगती म्हणून उभरतात.
In the rapidly evolving field of technology, brain-computer interfaces BCIs emerge as a revolutionary advancement.
ते मानवी संज्ञान आणि डिजिटल प्रणाली यामधील महत्त्वाच्या जोडणां पुरवतात, जे अद्वितीय संवाद क्षमतांना सक्षम करते.
They serve as crucial links between human cognition and digital systems, enabling unprecedented communication capabilities.
हे इंटरफेस न्यूरल सिग्नल्सच्या अर्थ लावून विचारांना अंमलात आणता येणाऱ्या आज्ञांमध्ये परिवर्तित करून कार्य करतात.
These interfaces operate by interpreting neural signals, transforming thoughts into executable commands.
विशाल संशोधनाने न्यूरोलॉजिकल विकारांवर BCIंचा उपयोग करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण क्षमता प्रकट केली आहे.
Extensive research has revealed significant potential for the application of BCIs in treating neurological disorders.
अशक्तता किंवा ALS सारख्या परिस्थितीतून सफरिंग करणारे रुग्ण या तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त फायदा घेतात.
Patients suffering from conditions such as paralysis or ALS stand to benefit most from this technology.
तद्वारे संशोधक नवीन पद्धतींचा शोध घेत आहेत जेणेकरून मन आणि यंत्रे यांच्यातील इंटरफेस सुधारणे शक्य होईल.
Moreover, researchers are exploring innovative methodologies to enhance the interface between minds and machines.
अशा तंत्रज्ञानाचे नैतिक परिणाम तज्ज्ञांच्या दरम्यान कठोर चर्चेचा विषय आहे.
The ethical implications of such technologies are also a subject of rigorous debate among specialists.
या तंत्रज्ञानांच्या वाढत असलेल्या वापरामुळे त्यांचा जबाबदार वापर सुनिश्चित करणे सामाजिक प्रगतीसाठी वाढत्या महत्त्वाचे बनते.
As these technologies proliferate, ensuring their responsible use becomes increasingly vital to societal advancement.